नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. जेन झी आनी जेन आल्फा पिळगेंतल्या विद्यार्थ्यांक शिकोवपाक सगळ्या शिक्षकांनी तंत्रगिन्यानाच्या नदरेन तयार जावचें पडटलें अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी मागलां. दक्षिण जिल्ह्यात आनी कुशावती जिल्ह्यात नायट क्लब आनी पर्यटन थळांनी बंद सुवातींनी फोग लावपाक जिल्लोधिकाऱ्यांनी बंदी घाल्या. ग्लोबल कोंकणी फोरम ह्या संस्थेन आपल्या पयल्या वर्धापन दिसा निमतान 12 फेब्रुवारीक रोमी कोंकणी आनी गोंया खातीर काम करपी स मानेस्तांक पुरस्कार जाहीर केल्यात. रांची हांगा जाल्ल्या सिनियर बायलां एका दिसाच्या क्रिकेट सर्तीच्या एलिट गटांत गोंयच्या पंगडान हैदराबादाक 51 धांवड्यांनी हारयले. आतां पुराय खबरो. जेन झी आनी जेन आल्फा पिळगेंतल्या विद्यार्थ्यांक शिकोवपाक सगळ्या शिक्षकांनी तंत्रगिन्यानाच्या नदरेन तयार जावचें पडटलें अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी मागलां. ते आयज गोवा शालांत मंडळाच्या भांगरा उत्सवी वर्सा निमतान परवरे मंडळाच्या वास्तूंत खासा कार्यावळीचे मुखेल सोयरे म्हूण उलयताले. गोवा शालांत मंडळाची वास्तू फुडल्या पिळग्यांक प्रेरणादायी थारूं अशें तांणी मागलें. गोवा शालांत मंडळान सगळ्या सोयी सुविधांचो लाव राज्यातल्या विद्यार्थ्यांक दिवचो अशें तांणी सुचयलें.
वी पीपल आर द झॅन एक्स, झॅन झी आनी झॅन आल्फा हांकां आमकां शिकोवपाचें आसा. देर इज अ गॅप डिफरन्स. आमी म्हणटाले झॅन एक्स झॅन एक्साक शिकयता देर इज अ वेव्हलेंथ मॅचिंग, बट नाव देर इज अ नो वेव्हलेंथ इज मॅचिंग. म्हणल्या उपरांत देर इज अ डिफरन्स. ओके, आनी हे डिफरन्सीस आसता आसतना शिकोवप एक चॅलेंज आसा. आमी पळयताले की नाव द टॅक्नॉलॉजी इज वीथ डॅम, तांच्या कडेन टॅक्नॉलॉजी आसा. एक एकदां ती टॅक्नॉलॉजी आमकां एडॉप्ट करता आसतना इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर अस. फॉर देम दे आर इजिली, इट इज अन एडॉप्टेबल फॉर देम. तेका कोणी शिकोवचें पडोंक ना, ते पळोवनूच शिकले सगळे. आमकां सगळें शिकोवचें पडलां आनी म्हणून ह्या भुरग्यांचो फ्युचर घडोवपा खातीर म्हाका दिसता अशा पद्दतीन 50 वर्सां बोर्डाची जाल्या उपरांत फुडल्या 50 वर्सांची फ्युचरिस्टीक तयारी करपा खातीर दीस इज अ रायट टायम.
आज सकाळी जाल्ल्या ह्या कार्यावळीत ज्ञानद्वार, गुरुकुल, रत्न संकलन, लोकपथ, विज्ञान आनी कला प्रदर्शन, परख केंद्र, प्रज्ञापथ अशा वेगवेगळ्या सुवातींचे मुखेलमंत्र्यांच्या हस्तुकीं उक्तावण जालें. तांणी गोंय मंडळाच्या घटमूट शिक्षणीक दर्ज्याचेर भर दिलो आनी प्रस्नपत्रिकांची चौकट तयार करपाक उचेलो मापदंड थारायतले अशें सांगलें. विकसीत भारत 2047 दृश्टीकोणा प्रमाण शाळा मुळावी बांदावळ आनी विद्यार्थ्यांक फुडाराक तयार करपाचे यत्न सुरू आसात अशें मुख्यमंत्र्यान सांगलें.
आमच्या एड्युकेशन डिपार्टमेंटाच्या वतीन एनईपी इम्प्लिमेंटेशन खूप स्मूथ रित्या आणि खूप बऱ्या पद्धतीत हे इम्प्लिमेंटेशन सुरुवात झाला. त्याला सपोर्ट सगळ्या एडेड आणि ग्रँटीन एडेड आणि नॉन एडेड सगळ्यांचं सहकार्य खूप मोठ्या प्रमाणात सगळ्यांचे मेळा. त्याला अजूनही सगळ्या जणांनी मोठ्या प्रमाणात सपोर्ट करचो. इन फ्युचर जे गोवा विल बी वन ऑफ द टॉप इन एड्युकेशन सेक्टर. हा कित्याक सांगता, कारण ज्या पद्धतीत बोर्ड विल सेट अ पेपर, देर इज अ इक्विवेलन्सी एव्हरीवेअर इन एव्हरी स्कूल्स. एक खूप स्टँडर्ड आम्ही हाय करून दौरलेलो असा. हे कॉम्पिटिटिव्ह एक्झामीक बसपा खातीर पहिली पासूनच तयार करपाक जाय आणि ताचे प्रिपेरेशन हे गोवा बोर्डाचो पेपर सेटिंग झाल्या उपरांत एक बेंचमार्क आम्ही सेट करतले.
हे वेळार पर्यटन मंत्री रोहन खवटे, आमदार कृष्ण साळकार, शिक्षण संचालक शैलेश जिंगडे, गोवा शालांत मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शिटे माचेर हजर आशिले. सचिव विद्यादत्त नायक हांणी उपकार मानले. दक्षिण जिल्ह्यात आणि कुशावती जिल्ह्यात नाईट क्लब आणि पर्यटन थळांनी बंद सुवातींनी फोग लावपाक जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घाल्या. या जिल्ह्याचे प्रभारी जिल्हाधिकारी एग्नाक्लिटस हांणी आदेश जारी केला. नाईट क्लब, बार आणि रेस्टॉरंट, हॉटेल, गेस्ट हाऊस, रिसॉर्ट, शेक्स तसेच इव्हेंट थळांनी बंद सुवातींनी फोग लावपाचेर बंदी घाल्या शादन म्हळा. पूण ही बंदी देवळां, इगर्जी, मशिदी, गुरुद्वारा आणि हेर धार्मीक थळांक लागू जावची ना अशें या आदेशात म्हळा. हाचे भायर कोणाक असो फोग वापरपाचे आसल्यार ताचे खातीर जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्या कडल्यान परवानगी घेवची पडटली आनी उजो पालोवपा सारक्यो आसल्यारूच तांकां परवानगी दितले अशें आदेशांत म्हळां. ह्या आदेशाचें उल्लंघन केल्यार भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलम 163 खाला गुन्यांवकारी खटलो नोंद जातलो अशें ह्या आदेशांत म्हळां. हो आदेश 9 फेब्रुवारी 2026 लागू जाला आनी तो पयली फाटी घेतलो ना जाल्यार 60 दीस मेरेन लागू उरतलो. उपजिल्हाधिकारी, संबंधित पुलीस यंत्रणा या बंदी आदेशाची कडकपणान अंमलबजावणी करतली आनी आदेश मोडपळ्याआड कडक कारवाय जातली. शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आनी साक्षरता खात्याकडच्यान राष्ट्रीय साधन गुणवत्ता शिश्यवृत्ती योजना ही केंद्रीय क्षेत्रातली योजना राबयतात. ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातल्या गुणवंत विद्यार्थ्यांक 8वी इयत्तेतले शिक्षण सोडपापासून रोखपाक आनी माध्यमीक स्तरार शिक्षण सुरू दवरपाक शिश्यवृत्ती प्रदान करपाक राबयतात. या योजने अंतर्गत 9वीच्या प्रत्येक पात्र विद्यार्थ्याक दर वर्सा 12,000 रुपये शिष्यवृत्ती दितात, जी निर्धारित अटींच्या पूर्तते प्रमाण 12वी मेरेन चालू उरूं शकता. गोंयात उपलब्ध असलेल्या शिष्यवृत्तींची एकूण संख्या 144 असा. ही परीक्षा फक्त 2025-26 या शैक्षणिक वर्षात 8वी इयत्तेत शिकपी सरकारी अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांखातीर असा. पूण ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे सगळ्या स्त्रोतांमधल्यान एकूण वर्सुकी उत्पन्न 3.5 लाखा परस चढ ना आणि जाणी इयत्ता 7वीच्या परीक्षेत किमान 55% गुण व समकक्ष ग्रेड मिळेला, हातून अनुसूचित जाती आणि जमातीक 5% सवलत असा, तेच 1 मार्च 2026 गोवा राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण मंडळ आल्त परवरीवरवी आयोजित जावपी राष्ट्रीय साधन तथा गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2025-26 बसपाक पात्र असात. निमणी तारीख 14 फेब्रुवारी. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळेला ऐकतात.
भाई, अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी. वो कैसे? अब नए GST में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई, खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन GST, बेटर एंड सिंपलर.
आकाशवाणी पणजी, आता मुखावेले खबरो. ग्लोबल कोंकणी फोरम ही संस्था आपलो पयलो वर्धापन दीस 12 फेब्रुवारीक मनोवपाचें आसा. ह्या निमतान रोमी कोंकणी आनी गोंया खातीर काम करपी 6 मानेस्तांक पुरस्कार जाहीर केल्यात. ह्या फोरमाचो साहित्य पुरस्कार कोंकणी लेखक मॅन्युअल फर्नांडीस हांकां जाहीर जाला. आंतरराष्ट्रीय पांवड्यावेलो सांस्कृतीक पुरस्कार UK देशांत कोंकणी उलय लंडन फुलय व रेडिओ चॅनल चलोवपी रॉक वाज आनी बिहुला वाज हांकां घोशीत जाला. जाल्यार राष्ट्रीय पांवड्यावेलो सांस्कृतीक पुरस्कार गोंयचे फेस्तकार म्हूण फामाद आशिल्ले मावरीश फर्नांडीस हांकां जाहीर जाला. कोंकणी सेवा पुरस्कार नातीविदाद दिसा हांकां, जाल्यार तरणाटो पुरस्कार जोशुआ परेरा हांकां जाहीर केला. हो पुरस्कार 12 फेब्रुवारीक मडगांवा रविंद्र भवनांतल्या ब्लॅक बॉक्सांत भेटयतले. ह्या वेळार मुखेल सोयरे म्हणून डॉ सुशिला सावंत मेंडीस हजर आसतली, तर मानाचे सोयरे म्हणून पिलारचे फादर आग्नेल हायस्कुलाचे मुख्याध्यापक फादर पियो फुर्तादो हजर आसतले. आदिवासी उदरगत मंत्री रमेश तवडकर हांणी आज आदिवासी खात्याच्या अधिकाऱ्या वांगडा बसका घेतली. ह्या बसकेंत वेगवेगळ्या विशयांचेर चर्चा जाली. खास करून आदिवासी इमारती बांदप, आदिवासी खात्या खाला प्रकल्प आनी हेर विशयांचेर चर्चा जाली. प्रसार माध्यम प्रतिनिधी कडेन उलयतना मंत्री रमेश तवडकर हांणी आदिवासी भवन बांदपाची प्रक्रिया वेगान हातांत घेतले आनी रोखडेच ते पुराय करतले अशें सांगले.
ट्रायबल डिपार्टमेंटाची जी मिटींग आमी घेतली, जी आदिवासी विकास योजने अंतर्गत एका प्रोजेक्टा खातीर 3 कोटी पर्यंत कामां घेवपाक मेळटा आनी त्या दृश्टिकोनातल्यान तो टेक्निकल सेल स्पीड अप करप ही म्हजी पहिली प्रायोरिटी आशिल्ली आनी त्या प्रायोरिटीनुसार तो सेल आमी सेटअप केलो आनी ताजी कामां मार्गाक लागली आसा. आनी बरेच वेळाचेर एक एलिगेशन येतालें तें की ट्रायबल भवन जो विशय आसा न्ही, म्हणजे परवरीचो, त्या विशया संदर्भात खूप एलिगेशन येताले, म्हणजे खूप वर्सांची लाँग पेंडींग मागणी आसा आनी ताजेर सुद्दां विशेष करून आमी लक्ष घालूंक जाय आसा न्ही. फुडल्या साधारणशे म्हयने भितर ती पूर्ण प्रोसेस कम्प्लीट करून ताजे टेंडर जावंक शकता हाजे संदर्भात तें. आनी त्याच बरोबर आर्टिकल 275 आसा न्ही, सेंट्रल जे स्पॉन्सर्ड ज्यो स्किमी आसा त्या संदर्भातले कांय प्रोजेक्ट आसा ते आमकां स्पीडअप करपाक जाय आनी त्याच फोनातल्यान आज टॅक्निकल सेलाचे सगळे म्हणजे सगळ्यांनीच मिटींग घेवन आसा न्ही, ती हे बजेट सेशन सुरू जावचे पयली कांय प्रोजेक्टाचे टेंडर करप असो प्रकारचो विशय आज घेवन बशिल्ले.
मतदार वळेरी निरीक्षक 12 फेब्रुवारीक सकाळी 10:30 उत्तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलात 3रे भेटी वेळार सामान्य लोकां कडल्यान निवेदना असल्यार घेवपाक उपलब्ध आसतले. भारतीय वेंचणूक आयोग नवी दिल्लीन संदीप जाकीस हांकां गोंय राज्या खातीर मतदार वळेरी निरीक्षक म्हणून 2026 खातीर चालू आशिल्ल्या खाशेल्या सघन पुनरावलोकन म्हळ्यार SIRA खातीर नियुक्त केल्यात. सर्वसामान्य लोकांक रोल निरीक्षकांक तांच्या कार्यालयात चेंबर क्रमांक 102 दुसरो माळो सचिवालय परवरी हांगा मेळूं येता वा लँडलायन क्रमांक 241-9411 वा 241-9020 ह्या नंबराचेर संपर्क करूं येता. जनगणना संचालनालय आनी नियोजन सांख्यिकी आनी मूल्यांकन संचालनालय गोंय राज्य जनगणना नोडल विभागान जिल्हो आनी अतिरिक्त प्रभारी पांवड्यावेल्या जनगणना अधिकाऱ्यां खातीर 2 दिसांची प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला. परवरी हांगा सचिवालयाच्या सेमिनार हॉलात आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाचे उक्तावण मुख्य सचिव व्ही कांदिवेळू हांच्या हस्तुकीं जालें. फाल्यां मंगळारा गोंयभर राष्ट्रीय कृमी निर्मुलन दीस पाळटले. ह्या दिसा 1 ते 2 वर्सां पिरायेच्या सगळ्या भुरग्यांक आल्बेंडाझोल 200 मिलीग्राम आनी 2 ते 19 वर्सां पिरायेच्या सगळ्या भुरग्यांक आल्बेंडाझोल 400 मिलीग्राम ही दंतनाशक गुळी दितले. हो कार्यक्रम यशस्वी करपा खातीर सगळे पालक, शिक्षक आनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पुराय सहकार्य दिवपाची विनंती भलायकी सेवा संचालनालयाच्या राज्य कुटुंब कल्याण मंडळान केल्या. रांची हांगा जाल्ल्या सिनियर बायलां एका दिसाच्या क्रिकेट सर्तीच्या एलिट गटात गोंयच्या पंगडान हैदराबादाक 51 धावण्यांनी हारायले. पणजे वेळशाळेन नोंद केला त्या प्रमाण पणजे चडांत चड तापमान 34.5 डिग्री सेल्सियस तर उण्यांत उणें 20.6 डिग्री सेल्सियस नोंद जाला. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट काय मुखेल खबरो. जेन झी आनी जेन आल्फा पिळगेंतल्या विद्यार्थ्यांक शिकोवपाक सगळ्या शिक्षकांनी तंत्रगिन्यानाचे नदरेन तयार जावचे पडटले अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी मागला. ग्लोबल कोंकणी फोरम ह्या संस्थेन आपल्या पयल्या वर्धापन दिसा निमतान 12 फेब्रुवारीक रोमी कोंकणी आनी गोंया खातीर काम करपी 6 मानेस्तांक पुरस्कार जाहीर केल्यात. रांची हांगा जाल्ल्या सिनियर बायलां एका दिसाच्या क्रिकेट सर्तीच्या एलिट गटांत गोंयच्या पंगडान हैदराबादाक 51 धावड्यांनी हारयले. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात फाल्यां सकाळच्या 7:25 मिनटांचेर. नमस्कार.